माझ झुमतान माझाही ग्रीन रेडिओ असे मित्र घेऊन आला तुमच्यासाठी सतरंगी हे
नमस्कार मंडळी. 90.4 ग्रीन एफएम तुम्ही ट्यून केलेला आहे आणि आज शुक्रवार सेकंड इनिंग घेऊन मी मेधा तुमच्या भेटीला आलेली आहे. मंडळी, आपण दासबोधाविषयी खूप भरभरून ऐकलं, तुम्ही सगळ्यांनी खूप रिस्पॉन्स दिला त्याला आणि तुम्हाला ते सगळं आवडलं असं आम्हाला कळलं. त्याबद्दल आधी मी तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद देते. आणि आजही खूप छान कार्यक्रम तुम्हाला ऐकायला मिळणार आहे, कारण आज आपल्याकडे सौ शुभांगी रानडे या आलेल्या आहेत. निवृत्त शिक्षिका आहेत त्या आणि त्यांच्याकडून आपल्याला बऱ्याच नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. त्या संस्कृतच्या टीचर होत्या, एमए बीएड झालेल्या आहेत त्या आणि आजही त्या सतत कामात व्यस्त असतात. निरनिराळं लिखाण त्यांचं सतत चाललेलं असतं आणि ते कशा पद्धतीनं चाललेलं असतं ते सगळं मी नाही सांगत तुम्हाला, तर ते आपण त्यांनाच विचारूया. कारण त्यांच्या कामाची व्याप्ती आणि त्यांच्या कामाचा जो ढंग आहे ना तो खूप वेगळा आहे, म्हणजे सर्वसामान्य माणसं विचार पण करू शकणार नाहीत अशा पद्धतीनं त्यांचं काहीतरी गंमतशीर काहीतरी चाललेलं असतं आणि ते सगळं आज त्यांना आपल्याला सांगायचं आहे. म्हणून आज मी त्यांना इथं बोलवलेलं आहे. तर नमस्कार शुभांगी ताई.
नमस्कार.
संस्कृत भाषा घेऊन तुम्ही एमए झालात, बीएड आहात तुम्ही, एक उत्तम शिक्षिका म्हणून तुम्ही काम केलेलं आहे आणि एक उत्तम कवयित्री पण आहात तुम्ही. तर आज त्या सगळ्याचा उहापोह आपण या आपल्या कार्यक्रमामध्ये करूया.
जरूर जरूर.
तर सुरुवातीला थोडासा पूर्वाश्रमीच्या तुमचं जे आयुष्य होतं त्याविषयी थोडंसं आम्हाला सांगा आणि मग आपण तुमच्या या कविता किंवा तुमचं जे बाकीचं सगळे उद्योग आहेत त्याविषयी बोलूयात आपण.
काही हरकत नाही. माझं माहेर पुण्याचं.
हा,
पुण्याचं म्हणजे आज प्युअर सदाशिव पेठी.
वा.
त्यामुळे कदाचित बोलण्या चालण्याचं लोक म्हणायची की तुमच्या बोलण्यात तुम्ही पुण्याचा का हो, म्हणजे कसं का हो कळलं. मी तर काही लिहिलं नाही कपाळावर. नाही नाही, तुमच्या बोलण्यातनच कळतं आम्हाला. त्यामुळे यातनं मला अगदी फार गंमत वाटली की हे लोकांना कसं कळतं.
त्या भाषेची एक छाप आपल्या व्यक्तिमत्वातनं बोलण्यात पडत असते ना,
ती आपोआपच येते. तर मी मुद्दाम जाणून बुजून काही शुद्ध बोललं जातं असं तर होत नाही, पण ती एक धाटणीच होऊन गेलेली असते असं बोलायचं असते.
बरोबर.
संस्कृतची जरा आवड पहिल्यापासून थोडी जास्त होती. शिकता शिकता असं वाटलं की बाकी विषय घेण्यापेक्षा आपण संस्कृत घेतला विषय तर आवडेल आपल्याला. बीए करत असतं, घरातली जरा परिस्थिती थोडी अवघड होती. आई नोकरी करत होती, मी ताराच्या हॉस्पिटलमध्ये नर्स होती आई, त्यामुळे घर सांभाळून मी सगळ्यात धाकटी. बाकी त्यांची लग्न वगैरे झालेली. वरचा भाऊही शिकत होता मेडिकलला होता. दोन भावांची मुलं आमच्याकडे होती, त्यामुळे त्यांना भाच्यांना वगैरे सगळं सांभाळून घर सांभाळून जमेल तेवढं शिक्षण. त्यामुळे आई म्हणली बाई सकाळचं कॉलेज करणार असलीस तर ठीक, तुला काही सायन्सला घालायला मला जमणार नाही. ठीक आहे. असं करत करत संस्कृत झालं. मग बीए झाल्यावर असं वाटलं की एमएचा एवढा पल्ला झेपेल का आपल्याला. पण पुन्हा एक जण होते, ते म्हणले तू कशाला काळजी करतेस, काय म्हणतात ना की गाजराची पुंगी वाजली तर वाजली तर खाऊन टाकायची, आपण ट्राय तर करू. आणि नशिबाने मिळाला प्रवेश. मग दोन वर्ष कशी गेली कळली नाही. एमए झाले, बीएड लगेच पुढच्या वर्षी, म्हणजे शिक्षणाचा ओघ हा सतत झाला आणि बीएडचा रिझल्ट लागतच लग्नाची वेळ आली, त्यामुळे पुणे सोडून सांगलीला यायची वेळ आली. सांगलीला यायच तर लगेच म्हणजे नोकरी तयार होती, सीटीएस स्कूल सर्व्हिसेस तयार होती. ते म्हटले करणार का माधव नगरला जाणार का. मी म्हटलं मला सासरी विचारलं पाहिजे, मी पहिल्यांदा सांगलीला आली आहे, मला ना सीटीएस स्कूल माहिती ना माधव नगर. पण झालं त्या नशिबाने काहीतरी एकंदर आनंद झाला सगळा व्यवस्थित. भाई मुलगी झाली आम्हाला. मिस्टरांसाठी पीएचडीला कानपूरला गेलो होतो. ते पीएचडीला त्यावेळेला मी नोकरी माझी सोडली. म्हणजे मी विचार केला की आपण नोकरी करत बसलो तर उद्या त्यांच्यासाठी आपण काय करणार, नोकरी मला परत मिळेल पण हे दिवस नाही परत मिळणार. मग तीन वर्ष सोडून मी गेले होते तिकडे. आल्यावर पुन्हा केली एक लहान मुलगा झाल्यानंतर. आता झालं मुलं सगळी निवांत आहेत, दोघंही अमेरिकेत आहेत लग्न कार्य करून. मग आम्ही रिकामीच दोघं जण आता काय करणार. आणि मग माझ्या लक्षात आलं की आई आमची शीघ्र कवी होती, ती जाताना तिचा वरदहस्त माझ्या डोक्यात ठेवून गेली बहुतेक. आणि ती गेल्यावर मला इतक्या कविता पटापट सुचायला लागल्या की दिवसाला एक कविता पडायला लागली. म्हणजे हे मी कधीच केल्या नव्हते आधी, पण हे मला कसं सुचायला लागलंय माझ्या लक्षात नाही आलं. कारण मधला काळ सगळा संसाराचा गेला, मुलं बाळ त्यांची लग्न कार्य करत, नंतर मात्र कविता इतक्या वेगात झाल्या की या काव्यदीप नावाचं पुस्तक आम्ही जे काढलं त्यात 100 कविता पहिल्या माझ्या झाल्या. दुसरं पुस्तक काढलं सांगावं म्हणून त्यात साधारणतः 60-65 झाल्या. आता तिसऱ्या पुस्तकाची योजना आहे सय म्हणून की त्याच्यात माझ्या 35-40 कविता झालेल्या आहेत. पण पुन्हा वाटतंय करून टाकावं एका. मग
शुभंगी, आता तुम्ही या 2-3 पुस्तकांची नावं सांगितली, मी आता त्याच्याकडेच येणार होते की ही जी पुस्तक आहेत तुम्ही साधारण 2000 नंतर ही पुस्तकं काढलेली आहेत, तेव्हा मला असं वाटलं की तुम्ही खूप पूर्वीपासून कविता लिहिताय का. आणि मी विचारणार होते की तुमचं साधारण पहिलं काव्य कधी जन्माला आलं वगैरे, तर तुम्ही हे वेगळंच सांगितलं की आई गेल्यानंतर तुम्हाला कविता.
आई 99 गेली आणि आई गेल्यावरच मी पहिली कविता तिच्यासाठी म्हणून केली.
कुठली कविता सांगू?
हो आहे की अगदी काहीच प्रश्न नाही. मी तिच्यावरची पहिली कविता करते. मला असं वाटलं नाही की आपल्याला काही कविता करता येतात का आजपर्यंत आपण केल्या, पण मला राहावेच ना. आणि आपल्या हातून म्हटलं नाही हे तिला झालंच पाहिजे. आणि ते सुद्धा कधी किती एक वर्ष झाल्यावर वर्षश्राद्धाच्या वेळेला मी करून नेली आणि मला इतकं भरून आलं की वा आपल्याला येत आहे. आणि मग रोजच यायला लागले असं वाटलं. एखादं कळवं म्हणून दाखवतो म्हटलं.
वर्ष कसे हे सरून गेले कळले मजला नाही, परी माऊली माया आमची तिळभर आटली नाही. कितीक झाले त्यागी विरागी गणती त्यांची नाही, परी मला वाटते त्यागाला तव जगती उपमा नाही.
वर्षश्राद्धासाठी एक प्रसाद कडव्याची कविता लिहिली आहे. शेवटचं एक छोटस कडवं तेव्हा जर मला फील होणार आहे तेवढं म्हणून नको ते.
कृष्ण तुले सम उणीव तुझी सदैव भासत राही, तुला वागतो स्मृती सुमने विनम्र भावे आम्ही.
आणि असं लक्षात येतं की आईच्या वरती कितीही बोललं किती केलं तरी कमीच पडतं ते.
अगदी.
पण आई हा विषयच असा आहे,
खूप गहन आहे तो.
असं होऊ शकत नाही की आईची तुझ्या बाबतीत वेगळी असेल माझ्या बाबतीत. शेवटी आई ती आई, जरी परदेशी असो जरी गोरगरीब असो श्रीमंत असो तरी आई ती आई. कष्टही घेण्याची तिचीच पद्धत आणि मायाही करण्याची तिलाच माहिती.
बरोबर. म्हणजे आता एक प्रश्न मला इथे तुम्हाला असा विचारावा वाटतो की इतकी तीव्र भावना आतून निर्माण झाल्यावर तुम्हाला हे शब्द सुचले पहिल्यांदा आणि मग तुम्ही ते काव्य केलं आणि आईला अर्पण केलं पहिली कविता तुमची ती, तर असं कधी होतं का की तुम्हाला काव्य आधी सुचले आणि मग त्याला चाल लावली तुम्ही का? आधी त्याची चाल सुचते आणि मग शब्द सुचतात?
हीच गंमत आहे की मला आधी चाल सुचते मग त्यात काव्य बसतं.
बर.
मग त्यात शब्द बसतात. आधी सुचतच नाही मला काही. मी मनात असतं कविता करायची आहे पण अजिबात शब्दही सुचत नाही, त्यावेळेला काही लिहिलेलं नसतं. आणि एकदा का चाल सुचली की टेबलावर पाटी पेन्सिल ठेवलेली असते जे कोणाच्या इथे, त्याच्यात दोन शब्द लिहित जाऊन मग ते कम्प्लीट होतं. मग फायनलाइज शेवटचा टच दिला जातो. पण ते आधी चाल बसल्याशिवाय मला येतच नाही अजिबात करायला. मग या पद्धतीच्या माझ्या देवाच्या कविता झाली आहेत, आपतेष्टांच्यावरच्या कविता झाली आहेत, निसर्गावरच्या कविता झाली आहेत, कवितेबद्दलच्या कविता झालेल्या आहेत. पण परवा एक सहज सांगायची गंमत म्हणजे एकदा अचानक फोन आला, किती 8-10 दिवसापूर्वी.
बरं.
मला तुमच्या कविता फार आवडल्या आहेत. हो, पलीकडनं आवाज आला. मी म्हटलं थँक्यू. हा नाही, तुम्ही चालीत फार सुंदर म्हटले. अहो तुम्हाला कसं कळलं? अहो मी गुगलवर सर्च केलं तेव्हा तुमच्या कविता मिळाल्या. गंमत अशी की माझ्या पुस्तकातल्या ह्या सगळ्या कविता माझ्या गेय आहेत आणि आम्ही त्या सगळ्या गुगलवर टाकलेल्या आहेत.
हा म्हणजे लिस्नर, मी मगाशी म्हणलं ना यांचे वेगवेगळे उद्योग कशा प्रकारे चालू असतात जे नॉर्मल माणसाच्या डोक्यात पण येत नाही. आता एखाद्या कवयित्रीला किंवा कवीला काय वाटेल की आपण कविता लिहावी त्याचं पुस्तक प्रकाशित करावं, पण असं किती जणांनी केलंय की आपल्याच कविता त्या गायच्या आणि त्या गायलेलं सगळं आपण गुगलवर टाकायचं. सांगा बरं किती जणांनी असं केलंय. पण ह्यात त्यांनी हे केलेलं आहे, ऐकूया त्यांच्याकडूनच.
म्हणजे जगभरात कुणालाही ते ऐकायला मिळतंय.
एक्झॅक्टली.
रेकॉर्डिंग माझं मी केलं घरी.
बर.
आमच्याकडे साऊंड प्रूफ वगैरे काही नाही, साधी खोली आहे नेहमीसारखी. मी समोर माईक घेऊन बसते, मीच ते रेकॉर्डिंग करते. मध्येच एखादं बेल वाजते, एखादं काही होतं, एखादं मग ते कट होतं. पण मी अशा पद्धतीने सगळं रेकॉर्डिंग केलेलं आहे. सगळ्या कविता मी घरी रेकॉर्डिंग केलेल्या आहेत आणि त्या त्याच्यावर टाकलेल्या आहेत. अर्थात यात सर्वात मला महत्वाची मदत माझ्या मिस्टरांची झाली आहे, त्यात वादच नाही. म्हणजे खारीसारखं काम माझं कविता लिहिण्याचं आणि म्हणण्याचं, बाकी मेनली काम त्यांचं, त्यामुळे काही वाद नाही काही. मग त्या पलीकडच्या आवाजाने त्यांनी सांगितलं, तुमची मुरली कविता मला इतकी आवडली की म्हणले आमच्याकडे काय लक्षार्चना आहे तर त्या ह्याच्यात मी तुमची कविता चालीवर म्हणणार आहे. मी म्हटलं थँक्यू थँक्यू, पण आपण कोण बोलताय मला सांगाल का प्लीज. ती म्हणली मी मीनल गजरे बोलतेय. हो का, पण मी नाही हो ओळखलं तुम्हाला. अहो कसं ओळखाल, मी अमेरिकेतनं बोलतेय, तुमची माझी ओळख नाहीये. आणि मी एकदम अक्षरशः हवेतच उडाले की आता अमेरिकेतनं मला फोन करणारी ही बाई कोण एवढी, तर जिचा स्टार माझ्यावरती ब्लॉग्स मध्ये पहिला क्रमांक आलेला आहे अशा मुलींनी मला फोन करावा.
ग्रेट,
याला अगदी कौतुकच वाटलं. मी म्हटलं हा म्हणले तुमचं तुम्ही छानच करता. सांगू का, हे माझं नाहीये, ही देवाची कृपा, माझ्या आईचे आशीर्वाद आहे. कविता आहे मुरली म्हणून कृष्णाची, म्हणजे घरात कॅलेंडर होत की ज्यात कृष्ण मुरली वाजवत आहे, पण इतकी मोहक त्याची मूर्ती छबी होती की मला त्याच्याकडे बघूनच कविता सुचली.
ही कविता होऊन जाऊ दे की मग
सांगते ना. कृष्णा वाजव रे मुरली, मुरली ने भूक नुरली, कृष्णा वाजव रे मुरली, गोपी निघाल्या लवकरी, जाण्या मथुरेच्या बाजारी, करण्या गोरस विक्री, कृष्णा वाजव रे मुरली, उघडी वदना मुरारी, दूर सारी रे बासरी, नवनितना अंतारी, कृष्णा वाजव रे मुरली, विश्वरूपाच्या दर्शनी, झाली यशोदा बावरी, हृदयी त्या पवटाई, नक्को वाजव रे मुरली, नक्को वाजव रे मुरली.
वा शुभांगी, ते तुमच्या अशाच अनेक कविता असतील, तर ह्या ज्या कविता तुम्ही केल्या, तर असं कधी झालंय का की खरंच मी आज धन्य झाले, मी कविता करतेय म्हणून हे काम माझ्या हातनं झालं, असं कधी झालंय का तुमच्या बाबतीत?
हो असं म्हणजे मला वाटतं असं की म्हणजे कविता करायची म्हणून करते मी असं माझ्या हातनं होत नाही. ते इतकं दूध उतू गेल्यासारखं मन भरून येतं की ते उतरवलंच पाहिजे समोरच्या पाठीवर, ते दोन शब्द झालेच पाहिजेत, मग इतरांना काहीही वाटू दे माझं तिकडे लक्ष नसतं. मला ते केल्याशिवाय चैनच पडत नाही. आणि याचा मला एक फायदा जाणवला की एक कविता मी केली नव्हती, पण प्रसंग असा आला होता की आमच्या नात्यात एकांच्या ठिकाणी घटस्फोट व्हायची वेळ आली होती.
अरे बापरे.
मग मी म्हटलं की मी उद्याच येते आणि जरा दोन शब्द बोलू आपण, एक मी कविता लिहिले तुला वाचून दाखवते, बघ तुला पटेल तसं. ठीक आहे. मग मी गेले त्या ठिकाणी, तुला नाही ना राहायचं तुझ्या नवऱ्याजवळ, काही हरकत नाही, तू वेगळी राहा, नवरा वेगळा राहू दे, तुझी मुलगी जी लहान आहे ना 5 वर्षाची ती जाऊ दे की वाऱ्यावर, काही तर त्यांचं होईना, तू वेगळी राहा, पण फक्त एक 5 मिनिट मला दे एवढी माझी कविता ऐक. कारण इतकं माझं मन भरून आलं होतं की माणसाचा संसार प्रत्येकाला काही ना काही कमी असतो गोष्टी असणार, आपल्या हाताची 5 बोटं सारखी असतात का, पण हे गृहित धरायला माणसं तयार नसतात. पण नंतर लिहिली होती कविता ह्या प्रसंग घडल्यावर, ती तिला वाचून दाखवली, म्हणजे सांगू का तुला की एक कविता आहे बघ तुला कसं पटतंय. मला जे म्हणायचं आहे ते मी शब्दरूप करण्याचा प्रयत्न केलाय. म्हटलं
संसाराचा सुवर्ण पट हा कधी न द्यावा उधळोनी, दान कसे की पडले तरी घ्यावे सकला समजोनी, पेलार धारी कामाई खंत करावी कधी न मनी, पेला अर्धा भरले लागे सुख चिरागी भरुनी मनी, झाले गेले विसरून जावे पुढील पाना उलटोनी, नशीबवान हो खरेचा आपण नरजन्मा आलो म्हणून, अर्ध नारीच्या नटेश्वरा परी संसार चितो असे खरा, थोड़े इतरा समझून घेता रोजची येई तो दसरा रोजची दसरा घरात असता आनंदा नाही तोटा दुसऱ्यासाठी जिजता जिजता चंदन गंध ये मोठा सदा करावा विचार पुल्या पुढील पिढीचा तोच भला हे वेदावे पार पुसोनी मदत करू त्या तरायला सुजाण आपण आहात सारे ठाऊक आहे जरी मजला दोन शब्द हे सांगितल्या विण राघवते ना परिमजला
आणि गंमत अशी की कविता ऐकता क्षणी ती म्हणली मी येते हं आज संध्याकाळपासून मी घरीच राहायला येते लगेच सगळं
खरंच एक संसार मोडता मोडता वाचला म्हणजे तीन आयुष्य डायरेक्टली वाचवली तर हे मस्त गाणं खास तुमच्यासाठी
थँक्यू व्हेरी मच
माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे माझे गाणे माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे माझे गाणे अक्षय गाणे अभंग गाणे गाणे ही गाणे माझे गाणे
आपण सौ शुभांगी रानळे यांच्या काही कविता आताच ऐकल्यात तर किती शब्दामध्ये ताकद असू शकते दोन जीवांचा मोडणारा संसार आज त्यामुळे त्यांच्या त्या कवितेतल्या शब्दांमुळे वाचला तर 90.4 ग्रीन एफ एम वर तुम्ही आज हा कार्यक्रम ऐकताय तर शुभांगी ताई कविता संग्रह तुम्ही दोन प्रकाशित केलेत तर पुढचा मानस काय आहे तुमचा
पुढचा मानस म्हणजे आणखीन एक तिसरा संग्रह प्रसिद्ध करण्याचा भेत आहे
बर
म्हणजे आता मला जाणवत असं की कदाचित कवितांची संख्या कमी असेल पहिल्या पुस्तकात 100 होती दुसऱ्यात 60-62 आहे तिसऱ्यात माझ्या कमी आहेत कविता पण कवितांची उंची वाढलेली आहे हे माझं मला जाणवतं
म्हणजे जसं आपण लिहित जातो
त्याच्यामध्ये आणखीन प्रतिभा
सुपरफिशियलपणा येत जातो कशा पद्धतीनं झालेला
आहे मला वाटतं. म्हणजे माझी तरी समजूत अशी आहे.
आणखी एक विचार असं वाटतं तुम्हाला की तुम्ही शाळेमध्ये असताना तुम्ही कॉम्प्युटर शिकवत होतात तर त्या दृष्टीनं काहीतरी एक वेगळा प्रयोग जो केलेला होता तो जरा सांगा.
म्हणजे गंमत अशी झाली माझी की मुलगी दहावीत असताना पहिल्यांदा कॉम्प्युटर आलेले होते. मीही आधी शिकले नव्हते पण आमच्या घरातनं मला असं त्यांनी सांगितलं की नाही बाई तुला संस्कृत येत आहे तरी तुला कॉम्प्युटर शिकला पाहिजे. मग मी शिकले आणि पहिला प्रयोग करण्यासाठी म्हणून सावरकर प्रतिष्ठान आणि ज्ञानदीप तर्फे आम्ही एक सुट्टीचा वर्ग म्हणून जाहीर केला मे महिन्यात की ज्या वेळेला माझी मुलगी दहावीत होती आणि तिच्या बरोबरचे किंवा डिप्लोमाला असलेली मुलं अशी साधारणतः 35-40 मुलांचा एक वर्ग घेतला होता. फी म्हणाल तर किती महिन्याला फक्त 25 रुपये. आणि मला अगदी आश्चर्य वाटतं त्या वेळेला मुलं तशी थोडीशी मोठी होती ही स्वाभाविक आहे. अगदी मला आमच्या नामजोशी सरांनी सांगितलं होतं बाई प्रेझेंटिसवा घ्यायची बरं का उपस्थिती. म्हणजे ठीक आहे मग मी उपस्थिती घेतली. कोणी म्हणायचं उपस्थित अजर येस मॅडम नो मॅडम. मी एकदाच उभी राहिले आणि सांगितलं फक्त उपस्थित शब्द पाहिजे ज्यांना बाकीचं बोलायचंय त्यांनी वर्गातनं बाहेर जायला हरकत नाही. चुपचाप सगळी मुलं सर म्हणले बाई काय तुम्ही. पण तो मुलांना इतका भाग आवडला की मराठीतनं संगणक शिकवणे मला एवढं कळतं की कदाचित शिक्षकी पेशा असल्यामुळे जे आपल्याला येतं ते दुसऱ्याच्या गळी उतरवण्याची थोडीशी कला असेल म्हणा म्हणून ते सांगितलं गेलं किंवा तो क्लास अधिक चांगला घेतला गेला. त्यामुळे मग सगळ्यांनी सांगितलं की वा वा आम्हाला फार आवडलं आम्हाला फार आवडलं. त्यानंतर मी घरगुतीच क्लास घेत होते म्हणजे की ज्यात सगळी मोठी माणसं यायची वय लहान मुलं नाही.
पण तुम्ही मराठीतूनच संगणक शिकवायचा आहे कसं काय डोक्यात घेतलं.
कारण संगणकाला त्यावेळेला इंग्लिश मधून येणं मुलांनाही जरा क्लिष्ट वाटत.
केव्हाची गोष्ट आहे
ही 85 गोष्ट आहे. म्हणजे 85 पहिला मी हा क्लास घेतला की त्यावेळेला असं लक्षात आलं की जे आपल्याला कळतं ते आपल्या मातृभाषेतून जास्त चटकन लक्षात येत. मी अगदी इंग्लिश मिडियम काही वाईट नाहीये सगळं चांगलं आहे मला मान्य आहे पण जी गोष्ट मातृभाषेतनं कळते जसं काही माणसाला कितीही हुशार असो काही असो इंग्लिश मिडियम असो खर्चटलं लागलं म्हणजे मी ऐकच म्हणतो ना तो एकदम तसं होतं. त्यामुळे अजून सुद्धा आम्ही संगणकावर काम करतो ते मराठी टायपिंग करण्यामध्ये आता अगदी आम्ही माहिर झालो तसं काही म्हणायला हरकत नाही. किंवा मराठीतून वेबसाईट केल्या जातात त्या आमच्या इतक्या कोणी केल्या नसतील. आता आमच्याकडे सध्या आम्ही याच संदर्भात संस्कृतही शिकवायचं मला मुलांना. आजपर्यंत कुठेही मराठी इंटू संस्कृत अशी डिक्शनरी अव्हेलेबल नाहीये म्हणजे कुठेच नाहीये. संस्कृत मराठी आहे संस्कृत इंग्लिश आहे संस्कृत गुजराती आहे संस्कृत हिंदी आहे पण मराठी इंटू संस्कृत अशी उलटी नाही की जी आता संस्कृतच्या 10वीच्या वगैरे मुलांना ट्रान्सलेशनसाठी 10 मार्काचं बाहेरचं भाषांतर जे असतं त्याला उपयुक्त पडेल म्हणून शाळा तरी मुलांना उपयुक्त पडतील असे मी 6000 शब्द काढले आणि ते मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही ज्याला जमेल तसं त्यांनी कॉम्प्युटरवर बसायचं आणि ते फीड करायचे.
बर
ते मराठी इंग्लिश आणि संस्कृत तिन्ही पद्धतीने केलं ते. बर त्यावेळेला त्याचं आपल्याला म्हणजे कसं अल्फाबेटिकली करता येत नव्हते कारण मराठी इंटू संस्कृत होते.
बरोबर
इंग्लिश मधनं करणं सोपं असतं मग त्याच्यासाठी आम्ही स्वतंत्र कोड वर्ड्स घातले होते त्यातनं ते केलं. फार उलट्या पलट्या कोडलं तेवढे मारल्या पण ते काम केलं. आणि म्हणजे खरं आधी करायची होती फक्त डिक्शनरी मग करत करत सामासिक शब्द घातले संधी घातले मग सुभाषित घातली. ती सुभाषित नुसतीच नाही तर मी स्वतः त्याचा अर्थ लिहून सुभाषित लिहून ती म्हटली आहेत. म्हणजे अशी सीडी केली की ज्यात सुभाषित मी म्हटलेली आहेत 200 त्याच्यानंतर जे नाटेकरांच्या पुस्तकात सुद्धा शब्द नाही ते स्वतः मी शब्द लिहून ते म्हणून दाखवलेत. कारण मुलं शाळेतली वाघ मागे लागल्यासारखी म्हणतात.
म्हणजे संस्कृत शब्द चालवावे लागतात.
हा संस्कृत चालवणे जे आहे तो सावकाश म्हणावा लागतो किंवा धातू सावकाश म्हणावे लागतात पाठवायला. जरी किती त्यावेळी मी मुलांना सांगायची की तुम्ही आंघोळीला गेला असला त्यावेळेला म्हणा अमकं करा वेळ वाया घालू नका त्या पण ते लक्षातच राहत नसेल काय कोण नाही. सर्व नाम म्हटली मग एक 5-7 स्तोत्र म्हटली की जी स्तोत्र कायम तुम्हाला उपयुक्त जातात म्हणजे रामरक्षा अथर्वशीर्ष वगैरे घेतलं नवग्रह स्तोत्र घेतलं की जी संस्कृतमध्येच आहेत पण मुलांना उच्चारायला आवश्यक आहे. त्यामुळे त्याची स्वतंत्र सीडी करून हे सगळं रेकॉर्डिंग मी घरी माझं माझं केलेलं.
बरं.
कोणीही दुसरं नव्हतं. म्हणजे एकदा दाखवून दिलं नुसतं सरांनी की याबद्दल तुम्ही करा, मग मला दुपारी जेव्हा सवड असेल तेव्हा माझी मी करायची. ते चेक केलं, ते लहानाचे मोठे शब्द करायचे, ते घालायचे, सगळं दुरुस्ती. म्हणजे कंटेंट आणि हे काम सगळं माझं झालं. बाकी सरांनी नंतर घालणं, प्रोग्राम मध्ये घालून ते वेबवर टाकणं किंवा सगळं जगभर सगळ्यांना दाखवणं, हे काम सरांचं झालं.
म्हणजे मराठी टू संस्कृती जी तुमची डिक्शनरी आहे, तर ती ओपन टू ऑल आहे?
ओपन टू फ्री आहे.
इव्हन वेबसाईट काय?
हा, त्याची वेबसाईट ही आमची पुस्तकाच्याच नावाची आहे, म्हणजे संस्कृत दीपिका डॉट ओ आर जी या नावाची आहे, की ज्याच्यात पुस्तकही दिसतं, तुम्हाला पुस्तक उलगडूनही वाचता येतं अशी सोय ठेवली आहे. सगळे शब्द ऐकतात, मग सीडीही त्यात बघता येते. शिवाय पर्सनली हवे असेल तरी आम्ही देऊ शकतो. शिवाय शाळांनाही फ्री द्यायची आमची योजना आहे ती. शेवटी काय, आपलं ज्ञान जाऊ देणं चार लोकांपर्यंत.
तुमचा हा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. आणि दिसतच मी सुरुवातीला जसं म्हणलं की खूप वेगळ्या पद्धतीने विचार करणारी जी माणसं आहेत, तर त्यापैकी शुभंगीताही आहेत. तर आपल्याजवळ असणारं ज्ञान इंटरनेटच्या युगामध्ये हे ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचणं शक्य आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी काय काय करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. सरांचं त्यासाठी त्यांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन लावलेलं आहे. आता मंडळी आपण असं करूया का, सरांनी या वेबसाईट कशा पद्धतीनं तयार केल्या आणि शुभांगीताईंना त्यांनी कशा कशा पद्धतीनं सहाय्य केलं, त्यासाठी काय काय योजना त्यांनी राबवल्या आणि काय काय योजना त्यांना राबवायच्या आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यासाठी आपण सरांची भेट घेऊयात आणि या सगळ्या गोष्टी सरांनाच विचारूयात. पण आता मात्र आपण थांबूयात शिवांगीताई. खरंच आपला वेळ कमी असताना सुद्धा तुम्ही इतक्या या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात, तुमच्या कविताही आम्हाला वाचून दाखवल्यात, खूप छान पद्धतीनं प्रेझेंट केल्यात त्या, आणि त्या सगळ्याबद्दल ग्रीन एफ एम तर्फे मी तुमचे अगदी मनापासून आभार मानते. नमस्कार.
धन्यवाद.
तर मंडळी आपण सौ शुभांगीताई रानडे या निवृत्त शिक्षिका आहेत, एमए संस्कृत झालेल्या, तर त्यांची आज मुलाखत घेतली. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा. आणि पुढच्या शुक्रवारी आपण पुन्हा भेटतोय, त्यावेळेला बहुतेक आपण सरांशी बातचीत करू आणि पुढच्या शुक्रवारी जरूर भेटूया. मेधाला निरोप द्या. नमस्कार.
तुमसान माझाही ग्रीन रेडिओ असे मित्रजनो, घेऊन आला तुमच्यासाठी सतरंगी हे.